नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवी देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. जपानाची सानाए ताकाईची प्रधानमंत्री म्हूण वेंचून आयल्यात. ती पयली बायल प्रधानमंत्री थारल्या. हो एक इतिहासीक पावंडो. लिबरल डॅमोक्रेटीक पार्टी LDPची फुडारी ताकाईची इनोव्हेशन पार्टी JIP वांगडा एक नवीन युती सरकार स्थापन करतली, जे LDPचे दीर्घकालीन मित्र कोमेइतो पासून वेगळे जाल्यात. जपानाचे प्रधानमंत्री पदार निवड झाल्या बद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सानाए ताकाईची हांचे अभिनंदन केले. सोशल मिडिया पोस्टात तांणी म्हळें की ते भारत जपान विशेष धोरणात्मक आनी जागतीक भागीदारी अधिक मजबूत करपाक तांचे वांगडा काम करपाक उत्सूक आसात. दोनी राष्ट्रांमदले वाडपी संबंध इंडो पॅसिफीक आनी त्या पलतडी शांतता स्थिरता आनी समृद्धी खातीर अत्यंत म्हत्वाचे आसात, अशें तांणी म्हळें. आज पोलीस स्मृती दीस पाळटात. 1959 लडाखांतल्या हॉट स्प्रिंग्स हांगा सशस्त्र चीनी सैन्यान केल्ल्या हल्ल्यांत 10 शूर पोलिसांनी आपले प्राण वगडायल्ले. तेन्ना सावन 21 ऑक्टोबर दर वर्सा पोलीस स्मृती दीस म्हूण पाळटात. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन हांणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या अनुकरणीय धैर्याक आनी सर्वोच्च बलिदानाक श्रद्धांजली ओपली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी पोलीस कर्मचाऱ्यांच्या धाडसाक अभिवादन केलें आनी कर्तव्य निभयताना तांणी दिल्ल्या सर्वोच्च बलिदानाचें स्मरण केलें. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी सांगलें की फक्त एक मजबूत पोलीस दळूच एक मजबूत राष्ट्र निर्माण करूंक शकता.
स्वयं गृह मंत्री रह चुका हूं, मुझे बेहद नजदीक से पुलिस के कामकाज को देखने का अवसर मिला है. रक्षा मंत्री के रूप में मुझे सेना के कामकाज को भी नजदीक से देखने का अवसर मिल रहा है. सेना हो या पुलिस, ये दोनों ही देश की सुरक्षा के अलग अलग पिलर्स हैं. इसलिए मेरा यह मानना है कि दुश्मन कोई भी हो, चाहे सीमा पार से आए या हमारे बीच छिपा हो, जो भी व्यक्ति भारत की सुरक्षा के लिए खड़ा है वह एक ही आत्मा का प्रतिनिधि है.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या 26 तारखेक आकाशवाणीवेल्या मन की बात कार्यक्रमात देश आणि परदेशातल्या लोकांवांगडा आपले विचार मांडटले. मासिक रेडिओ कार्यक्रमाचो हो 127 भाग. लोक या कार्यक्रमाखातीर तांचे विचार आणि सूचना 1800117800 या टोल फ्री क्रमांकावरवी सादर करूंक शकतात. ते नरेंद्र मोदी ॲप वा MyGov ओपन फोरमावरवी ऑनलाईन तांचे मत शेअर करूंक शकतात. आगामी भागा खातीर सूचना या महिन्याच्या 24 तारखे मेरेन स्वीकारतले. नेक्स्ट जेन GST सुदारणा करून प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सरकारान लोकांमदीं आशेची उमेद पातळिल्या. वस्तू आनी सेवा कर दर उणो जाल्ल्यान ताचे विशीं उमेदीन सांगपी हे आसा एका गिरायकाचे म्हणणे.
मोदीजी का धन्यवाद करते हैं कि जिस प्रकार उन्होंने GST के रूप में दिवाली पर जो तोहफा दिया है, GST 28 का 18 करके या कुछ चीजों का 28 का 5 करके जो जरूरतमंद चीजें थी वो सस्ती करके दिवाली का तोहफा उन्होंने हमें पहले ही दिया था.
1 ते 19 ऑक्टोबर मजगती रेल्वेन विशेष गाड्यावरवी 1 कोटी परस चढ प्रवाशांक प्रवासाची सुविधा दिली. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांणी काल रेल्वे बोर्डाच्या वॉर रुमाक भेट दिली आनी सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या हालचालीचो आढावो घेतलो. तांणी 24 तास काम करपी कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आनी दिवाळी निमित्त तांकां शुभेच्छा दिली. भारतीय हवामान खात्यान आयज तमिळनाडू खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. हवामान खात्यान पुड्डुचेरी आनी करायकल हांगा घोग्यांनी पावस पडपाचो अदमास काडला. आंध्र प्रदेश, कर्नाटक, केरळ, माहे, लक्षद्वीप आनी अंदमान आनी निकोबार जुव्यांच्या कांय वाठारांनी घोग्यांनी पावस पडपाची शक्यताय आसा, अशें IMD सांगला. IMDच्या म्हणण्या प्रमाण आयज आग्नेय, नैऋत्य आनी उदेंत मध्य अरबी दर्या, लक्षद्वीप, कर्नाटक, केरळ आनी लागसारच्या दक्षिण तमिळनाडूच्या दर्यादेगांचेर आनी ताचे लागसार आशिल्ल्या दक्षिण तमिळनाडू दर्यादेगाचेर खर हवामानाची परिस्थिती पातळपाची शक्यताय आसा. बुद्धीबळ हो सगळ्या खेळाचो राजा अशें म्हणटात. ह्या खेळाचे म्हत्व लक्षात घेऊन गोयच्या विद्यार्थ्यांक शाळांनी आनी महाविद्यालयांनी लेगीत चॅस खेळ शिकयतात, अशें गोयचे मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हळां. फिडे वर्ल्ड कपाचे लोगो आनी एन्थम सॉंग लॉन्च सुवाळ्या वेळार ते उलयताले. फिडे चॅस वर्ल्ड कप 2025 गोंयात 31 ऑक्टोबर ते 17 नोव्हेंबर ह्या काळांत जातली. 2002 वर्सा उपरांत आतां भारतांत ही सर्त वट्ट 23 वर्सा उपरांत जाता. उत्तर गोंयातल्या बार्देस म्हालांतल्या हडफडे गांवांतल्या रियो ह्या रिझॉर्टांत ह्या सर्तीचें आयोजन केलां. ह्या सर्तींत 82 देशांतले 206 खेळगडे वांटो घेतले, जाल्यार ह्या सर्ती खातीर सुमार $2 मिलियन इनामां जैतिवंत खेळगड्यांक दितले.
Launching a dream that belongs to every Goan and every Indian who believes in the power of intellect and discipline. After 23 years of the FIDE World Cup returns to India, the last time we hosted this historic event in 2002 when our own legend Vishwanath Anand lifted the World Cup trophy and made country proud. And now in 2025, this great event comes to Goa. It is a honor and a moment of immense and pride for our state and our nation.
आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. नमस्कार.